साखळी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टाल सच्चो शांति उंडे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टाल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उंदी मधुर पाटा केंच कम श्रोता नेट हित सच्चो वचन बाइबल अध्ययनता कार्यक्रम ते अमर मेवा स्वागत क्या तोड़ मैयम पवित्र बाइबल अध्ययनता जरिया अमर वड़ुल पूरो दुनिया तुन बने ज्ञान वाले परमेश्वर दाऊ न बारे ते उंडे वो ना स्वभाव उंडे वो ना कामता विषय ते पुरुमांदी तुन होड़ी तोड़ मैयम पवित्र बाइबल ते ही अमट जन मायतोड़ा मैयम की परमेश्वर दाऊ मुक्ति सियान वाले आंदोल वोले मानवाना मुक्ति ता इंतजाम की तो लही वोल अपनो टूड़न प्रभु यीशु मसीन दुनिया ते इदन लाई रोहतुल की वोल ना ही सिर्फ मानवाना पाप ता कारण छुटकारा तक की मत्ते अपनो जान सेविल बल्कि बोल परमेश्वर दाउन जिंदा ओंडे सच्चो परमेश्वर दाउन माने किसी कुन दुनिया तुन बते केविड जैसो की मट जान मायतोरिट हयट की यू दिना ते मट बीस वचन ते हुड़तांग के परमेश्वर अपनो सेवक अब्राम ता विनती ता इज्जत क्या तो लयुल ओंडे परमेश्वर अब्राम ता संग ने इस्माइल ता बारे ते भी किड़िया तिन तो लयुल इस्माइल ता बारे ते बियन्ना नीवा विनती तुन केंचुता तो ना हयन अन्ना वोन भी आशीर्वाद सीका अन्ना वोन ओंडे वो ना पीढ़ी तुन भी बढ़ेगी का वो न रोपा बारा गोत पैदा यानु ओंडे अन्ना आप ही उन्दी पड़ा जाती बनेगी का इग्गा मट हुड़ी तोड़ा मयम की परमेश्वर इस्माइल तुन भी आशीर्वाद सियाना पक्को मांदी क्या तो लयुल ओंडे वो न रोपा भी बारा गोत्र तुन पैदा क्या न बारे ते बते क्या तो लही यदि मट चाहे मायतोरिट होए ते इदे न बारे ते उत्पत्ति 25 पाठ ता 13 वचन तल 16 वचन तुन हुड़ से सके मायतोरिट हयट 21 वचन परंतु शब्द ताल सुरु आयता हयु ओंडयत मांदी हमेशा मुन्ने ताल कमजोर बने मासी किसी सियाता है दूसरो भाषा ते इंजी सके माय तोड़ीट हयुट की सब तपरो येर मलुच्ची सियातो लयुल परमेश्वर अब्राम तुन इंतो लयुल मगर अन्नापनो किड़िया इसाक तसंग ने दोख का येन सारल मुन्ने तवर्षा ते इद्दे पक्को टेम परो पैदा यानुल प्रिश्वता परमेश्वर जो क्रिया तिन तो लयुल अदन पूरो विख्यात तो लयुल अंडे वोल अपनो सबे काम तुन वो न पक्को टेम पर रो पूरो क्या तोल हयुल अंडे परमेश्वर ता मांदी तल यहुन लागी ता यु की जैसो इसाक पैदा हसी हत्तल होए अंडे वो ना नड्डुम होए परमेश्वर आउ चीज न लाई जुहाई है ले अवेन लाई भी यहुन वन की तोल हयुल जैसो की आउ चीज इगा होए बाड़ी की परमेश्वर जो सोचे किसी येन तो लयुल अदासी हंता है अंडे अम्माट हुड़ी तोड़ा मयम की परमेश्वर इशाकता पैदा आया न बारे ते उन्दी वर्षा ता टेम स्यातो लई मतलब क्रिया ता दिना ताल मुन्ने ता उन्दी वर्षा 22 वचन ते अमट पढ़ माई तोड़ा मयम की इदन बात ते परमेश्वर अब्राम ता संग ने मांदें क्या ना बंद किसी सीतुल उन्दे वो ना करुण ताल परो तरीसी हत्तुल दूसरो शब्द ते अमट इंजी सके माय तोड़ा मयम की परमेश्वर अब्राम तुन इंजी सीतुल की इंगा इद विषय ते बांगे मांदी हल्की का न केंच का जो अन्ना इंजी सीतान अन्न अहुने की का निवा कहनात पर रो इस्माइल तुन भी आशीर्वासी का मगर अपनो स्वर्ग ता मांदी तुन इसाक ता संग ने दोख का अपनो पवित्र इच्छा भी अन्ना इसाक ता संग ने पूरो की का मतलब मानवाना जाति ता छुटकारा अन्ना इसाक ता द्वारा पूरो की का अहुन तो परमेश्वर हमेशा अब्राम ता विनती तुन केंस तो लही मगर इग्गा सवाल वो ना मांदी ता हियो ते बोल अब्राम तुन आपी बांगे भी क्या ना हुकुम से बोल अंडे बोल इन तो लहयुल की नावा योजना नावा किड़िया अंडे नावा मांदी मुन्ने तल पक्को हियो आपी अन्ना बदे भी हालते बांगे भी बदले हल्की का इदन लाई मावा बिंती उंडे कैक जोड़े क्या ना परमेश्वर ता इच्छा या वो ना काम ते मुसीबत पैदा हलायो। परमेश्वर अवेन हल चाहे मायुल ते भी माने किसी यंतो लायुल, मगर जब अम्मट वो ना काम ते गला चीज तुन तलु किले उंडे बिनती क्या तोड़ा में हयम ते परमेश्वर मांदी क्या ना बंद किसी स्यातो लयुल उंडे मावा करुम तल परो तरीसी हंतो लयुल। बाइबल बदे कहता है कि परमेश्वर मावा संग ने मांदी क्या ले उंडे मावा बिनती तुन कींजे ले अपने पवित्र जगह तुन छोड़े किसी कुन नीचो वासी हंतो लाई। प्रिशोता नेटल करीब 19,900 वर्ष संग मुन्ने परमेश्वर मानवा न भरो हालत तुन हुड़सिकुन वोन हुणन लाई नीचो रहसिकुन वासी हत्तुल उंडे वडुल टूड़ा न रूप ते जन्म येतुल। ये ना नाम ईसु है। इदे न मतलब है यू परमेश्वर मावसंग ने उंडे वोल छुटकारा तक काम किसी कुन उंडे अपनो मांदीता क्रिया मानवान से सिकुन फिर स्वर्ग ता परो तरसी हत्तुल। वो न वचन है कि बोले भी होन परो मतलब ईश्वर परो विश्वास के अनुल वोल नाश हल आनल, बल्कि उन कभी नाश हल आयन वाले जिंदगी पुट्टल। इग्गा परमेश्वर छुटकारा ता विषय ते बे नहीं दूसरो मांदी क्या ले उंडे केंजी ले तैयार है ले। इग्गा तो सिर्फ मानवान वो न कहना ता अनुसार काम क्या ना है यू ईपी वो ना भला है। 23 वचन ते अमर पढ़े माई तुलम हयम के आपी अब्राम अपनो टूड़न इस्माइल तुन उंडे वो ना रोन ते जित्तो पैदा आसी मत तोड़ उन्हें जित्तो मानवा लोड़ुन मोलते येची मत तोल। सब मानवा लोड़ुन उन्हें रोते जित्तो मत तोड़ वोड़ सबे नू वोसी कुन अद्दे दिना परमेश्वर ता वचन ता अनुसार वोड़ा मेंदुल ता चमड़ी तुन जरासो नटका ना काम की तुल। इद वचन ते अब्राम परमेश्वर ता कहना तुन माने क्या ना बात ते उंडे वो ना संग ने मांदी खत्म आया ना बात ते अद्दे दिन अपनो पूरो परिवार ता संग ने उंडे सब काम क्यान वाले उंडे सेवक ना मेंदुल ता जरा सो चमड़ी तू नटका ना काम क्या तोल हयुल। 24 उंडे 25 वचन ते लिखे माता है कि जब अब्राम ता मेंदुल ता चमड़ी तुन जरा सो नट तोड़ अटेम ते वो न उमर 99 वर्षा न मत्ता उंडे वो नोल टूड़ाल इस्माइल ता मेंदुल ता चमड़े तुन जरा सो नट तोड़ अटेम ते वोल 13 वर्षा नोल मत तोल। 26 वचन ता अनुसार अब्राम उंडे वो नोल टूड़ाल इस्माइल रंटे न मेंदुल ता जरा सो चमड़े तुनुंदी ही दिना नट तोड़। 27 वचन ते अमट हुड़ी तोड़म हयम की वो न रोते जित्तो मानवा लोड़ मत तोड़ उंडे रोते पैदा आतोड़ उंडे परदेसी ना कई दाल मोला ते येची मत तोल। सब ता मेंदुल ता चमड़ी तुन जरा सो अब्राम ता संग ने नटका ना काम की तोड़। यहू न मट हुड़ी तोड़म हयम की परमेश्वर जो मांदी अब्राम ता संग ने कीतुल अदेन वोल पूरो व्यवहार ता संग ने अद्दे दिना पूरो कीतुल। इगा अमर 15 वचन तुन होड़ी तोड़ा मह्यम इंगा परमेश्वर शारे ना नाम तुन भी बदले किसी स्यातो लहयुल उंडे अदेन वोल टूड़ल स्याना किडिया तिंतो लहयुल। इदने बात ते परमेश्वर अब्राम तुन इत्तुल नीवा जो माई सारे है आधे निम्मा इंगा सारे मनी इंदकी अधेना नाम सारा आयल। सारे उंडे सारल रंटे नाम ता मतलब है राजकुमारी। 16 वचन ते प्रभु अब्राम तुन इंतो लहुल की अन्ना आदन आशीर्वाद सीका उन्हें निकोन अदेन द्वारा वड़ोल टूड़ल सीका अन्ना अदेन ईतल आशीर्वाद सीका कि अद जाति जाति ता खास पीढ़ी ता मायो आसीदाल उन्हें तानोड़ पीढ़ी ते देश देश तोड़ राजा लोड़ पैदा आया नोड़ परमेश्वर ताईत आशीर्वाद सियाना बात ते अब्राम जाति जाति तोल पीढ़ी तोल दाऊ आयन वाले हयुल इदिन बात ते सारल भी परमेश्वर ईतल आशीर्वाद स्यातोल हयुल की अद भी जाति जाति ता पीढ़ी तमायो आयल। 17 वचन ते अमट पड़ा अच्छा घटना ता बारे ते पढ़े माय तोड़ा मैयम अपी अब्राम अपने टोड्डी ता बलते अरसी सीतुल उंडे कौतुल उंडे अपनो मने मनते इंदलातुल बड़ंग सो वर्षा नोल मानवाल भी औलाद आयल उंडे बड़ंग सारल जो 90 वर्षा ना है टूड़ल पैदा क्याल। इद वचन ते अमट हुड़ी तोड़ा मैयम कि सियानो अब्राम टूड़ा न मांदित परो कौसी सीतुल इत दुख तभी कौना आशीष के मायता है इत परेशानी ते भी कौना आशीष के मायता है इत खुशी तल कौना भी आशीष के मायता है यू मगर माकुन तेना सच्चो उत्तर रोमियो त पत्री ते नालूम पाटता 17 वचन तल 22 वचन ते जैसो बाइबल ते लिखे माता है अन्ना निकुन लये जाति नोल दाऊ बने की तो नहीं बोल परमेश्वर ता सामनो जेन परो अब्राम विश्वास की तुल उंडे बोल सातोड़ वाले नु जिंदो क्या तो लयुल उंडे जो मांदी हई हई ले अवेरे नाम यहुन यति तो लयुल क्यों इग्गई होए अब्राम निराशते भी आसातुन इर्सिकुन विश्वास की तुल आपियत वचन पर रो की नीवा पीढ़ी यहुन आयल वो लये जाति नोर दाऊ बने मायर अब्राम 1900 वर्षा नोल मत्तोल उंडे अपनो सातल वाले मेहंदुलता लेका उंडे सारा ना पीरता सातल वाले हालत तुन हुर्सिकुन भी ओड़ रंटे विश्वासते बने मासी रहे मातुड़ इपी वोड़ा विश्वास कमजोर हलायो अब्राम अविश्वासी आसिकुन परमेश्वर तक क्रियात परो संकहल केवल बल्कि विश्वासते मजबूत आसिकुन परमेश्वर ता भक्ति की तुल अब्राम पक्को मांदितल जाने मातुल की परमेश्वर नावा संग ने क्रियतित तुल हयुल उंडे अदन पूरो क्याले भी शक्ति वाले हयुल संत पौलुस इन तुल हयुल की अब्राम तक कवाना खुशी तल कवाना मत्ता जैसो की अमट लये मानवालोडुन यहुने हुड़ी तोड़ा मह्यम की जब माकुन पूरो दुख ता टेम ते बांगे खुशी ता मांदी पुट्टी ता युते अमट मने मनते कवि लाक्षी हंतोड़ा मह्यम अमट हुड़ी तोड़ा मह्यम की अब्राम परमेश्वर परो पूरो रूप तल विश्वास क्या तो लही उंडे परमेश्वर ता दया तुन हुड़सी कुन परेशान उंडे घबरे मात तो लहियुल मगर अदे टेम ते वोन अपनो वड़ुल उंडे टूड़ा ना ख्याल वाईता है जिना नाम इस्माइल है ते इद विचार वो ना जीवा ते तीर तले का गटसी हंता है होए तन बात ते अदे टेम तो वो लिंतो लहियुल की इस्माइल नीवा आशीर्वाद ते बने मासी मन्नेल इद्दे नावा विनती है प्रिशोता अब्राम इस्माइल तसंग ने अपनो आप तुन खुशी इर्रना चाहे माइल तो लही वोल इदन से ज्यादा सोचे क्या ना हल चाहे माइल ईता ले मावा जिंदगी ते भी आयता है जब अमाट अपनो सही जगह ते अपनो आप तुन खुश क्या ना कोशिश क्या तोड़ा मैयम मगर परमेश्वर ता करूं मावलाई उन्दी पड़ा अच्छा काम है ಓಲ್ ಮಾವ ತಲುಕಾನ ಮುನ್ನೆ ಜಾನೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಹೈ ಉಂಡೆ ಸೋಚ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಜಾದಾ ಸ್ಯಾತೋಲ್ ಹೈ ಉಂಡೆ 19 ವಚನ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತುನ್ ಇಂತೋಲ್ ಹೈಯುಲ್ ಪಕ್ಕು ನೀವಾ ಮೈ ಸಾರಾ ನೋಲ್ ನೀಸೆ ಒಡುಲ್ ಟೂಡಲ್ ಪೈದಾಯನುಲ್ ಇಮ್ಮ ಓನ ನಾಮ್ ಇಶಾಕಿರ್ ರಾಕಿ ಅನ್ನ ಓನ ಸಂಗ್ನೆ ಈತಲ್ ಪಕ್ಕು ಮಾಂದಿ ಕೀಕಾ ಕಿ ಓನ ಬಾತ್ ತೆ ಓನ ಪೀಡಿ ತಲ್ಲಾಯಿ ಯುಗ್ ಯುಗ್ತ ವಚನ್ ಆಯಲ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ತುನ್ ಖೂಬ್ ಚಹೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಹೈಯುಲ್ ಬಾಳಿ ಕಿ ಓಲ್ ಓನ ಟೂಡಲ್ ಆಂದುಲ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಓನ ಸಂಗ್ನೆ ಹಿ ಖುಷ್ ಮಂದಾನಾ ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಹೈ ಮಗರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತೋನಿ ತುಲ್ ಹಲ್ಲೆ ಅನ್ನ ಓನ್ ಮಾನೆ ಹಲ್ಕಿ ಕಾ ಬಾಳಿ ಕಿ ಓಲ್ ನಾ ಓಲ್ ಕಿಡಿಯಾ ತಿತ್ತೋಲ್ ವಾಲೆ ಔಲಾದ್ ಹಲ್ ಆಯೋಲ್ ಓಲ್ ನಿವ ಪಾಪ್ ಉಂಡೆ ಶಂಕಾ ತೋಲ್ ಔಲಾದ್ ಆಂದುಲ್ ಉಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ಬೈಬಲ್ ತೆ ಹುಡಿ ತೋಳಂ ಹಯ್ಯಂ ಕಿ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತಾ ಪಾಪ್ ತಾ ಕಾರಣ ಅತ್ಪುರು ದೇಶ ತೆ ಓನೋಡ್ ಪೀಡಿ ತೋಡ್ ಮಾನವಾಲೋಡ್ ಹಂಜಿ ಕುನ್ ರಹೆ ಮಾತೋಡ್ ಹಮೇಶಾ ಮುಸಿಬತ್ ಒಂಡೆ ಪರೇಶಾನಿ ಭೋಗೆ ಕಿ ತೋಡ್ ಅಮಟ್ ಯಹುನ್ ಇಂದಾನ ಕೋಶಿಸ್ ಹಲ್ ಕಿ ಕಮ್ ಕಿ ಇದ್ ಚುಡ್ಡೋಲೆ ಪಾಪ್ ಮತ್ತಾ ಮಗರ್ ಬಾತಾಲೆ ಭಿ ಮತ್ತಾ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಇಚ್ಛಾ ತಾ ಖಿಲಾಫ್ ಮತ್ತಾ ಒಂಡೆ ಓನ ಕಾಮ್ ತೆ ಅಳಂಗ ಪೈದಾ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮತ್ತಾ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ್ ಗಲಾತಿಡ್ ಸಾರು ಪಾಟ್ತಾ ಹೇಳು ವಚನ್ ತೆ ಬದ ಕ್ಯಾತ ಹೈಯು ಕಿ ಧೋಕಾ ತೆ ಮನಿ ಮಂದ್ ಕೇಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಜಾಕ್ ತೆ ಉಳ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಹಲಾಯೋಲ್ ಮಾನವಾಲ್ ಜೈಸೋ ಅದ್ದಾನುಲ್ ಅಹುನೆ ಕೊಯ್ಯಾನುಲ್ ಪ್ರೀಶೋತಾ ಪರಮೇಶ್ವರ್ ರಣ ಮಾಯಕ್ ನು ಇರ್ರನ ಗಲ ಸಂಜೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಹೈಯುಲ್ ಇದ ರೀತಿ ರಿವಾಜ್ ತುನ್ ಓಲ್ ಮಾನೆ ಹಲ್ ಕೇವಲ್ ಬಾಳಿಕಿ ಓಲ್ ಪವಿತ್ರ ಒಂಡೆ ಚೊಕ್ಕೊ ಭಲು ಪರಮೇಶ್ವರ್ ಹೈಯುಲ್ ಮಾಕುಂಪೂರು ವಿಶ್ವಾಸ್ತ ಸಂಗ್ನೆ ಓನ ವಚನ್ ತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಚೈಯೆ ತನ ಬಾತ್ತೆ ಹಿ ಮಾಕುನ್ ಮಾವ ಪಾಪ ನಲ್ ಛುಟ್ಕಾರ ಪುಟ್ಸಿ ಸಕೆ ಮಾಯಲ್ ಓಲ್ ಅಪನ ಪೂರೋ ಕಾಮ್ ತುನ್ ಅಪನೋ ವಚನ್ ತನುಸಾರ್ ಕ್ಯಾನುಲ್ ಇದನ್ ಲೈ ಓಲ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತುನ್ ಸಾರಾ ನೋಲ್ ವಡುಲ್ ನೀಜಿ ಟೂಡಲ್ ಪೈದಾ ಆಯಾನ ಕಿಡಿಯಾ ತುನ್ ಸ್ಯಾತೋ ಲೈಯುಲ್ ಪ್ರಿಶೋತಾ ತೆವಳಟ್ ನೇಟ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಖತಮ್ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಪಹಲೆ ಅಮರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ಸೆ ಬಿಂತಿ ಕಿ ಕಮ್ ಪ್ರಭು ಯಿಶು ಅಮರ್ ಸಬ್ ಉಂದಿವಾರ್ ಫಿರ್ ಸೆ ನಿಕರು ವಾಯ್ತೊಳಂ ಅಯ್ಯಂ ಒಂಡೆ ನೀ ಸೆ ಬಿಂತಿ ಕ್ಯಾತೊಳಂ ಕೇಮ್ಮ ಮಾಕು ಪಿಜ್ಜಾತಾ ಟೇಮ್ ತೆ ಚೊಕ್ಕೊ ಭಲ ಇರ್ತಿ ಒಂಡೆ ಅವೆ ತಕ್ ಚೊಕ್ಕೊ ಇರ್ತಿ ತಾನ್ ಲೈ ಅಮಟ್ ನೀಕುನ್ ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ್ ಸ್ಯಾತೊಳಂ ಅಯ್ಯಂ ಪ್ರಭು ಯಿಶು ಬೈಬಲ್ ತಾ ಅಧ್ಯಯನ್ ಕ್ಯಾಲೆ ಈ ಟೇಮ್ ತೆ ಮಾವ ಸಹಾಯತಾನಿ ಮದತ್ ಕೀತಿ ತಾನ್ ಲೈ ಭಿ ಅಮಟ್ ನಿಕುನ್ ಜೀವತಾಲ್ ಧನ್ಯವಾದ್ ಸ್ಯಾತೊಳಂ ಅಯ್ಯಂ ಪ್ರಭು ಯಿಶು ಇಡ್ ಕೇಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಸೇಲಾಕ್ ಭೈಡ್ ಬೋಲೆ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ತೆ ಓಳ್ ಕುನಿಮ್ಮ ಚಂಗೋ ಕಿಮ್ ಯಾ ಫಿರ್ ಓಳ್ ಬಾಂಗೆ ಪರೇಶಾನಿ ತೆ ಹೋಯ್ತೆ ಓಳ ಪರೇಶಾನಿ ತುನ್ ಹಟೆ ಕಿಮ್ ಇದ್ ಬಿಂತಿ ತುನ್ ಯೀಸು ಮಸೀನ ನಾಮ ತೆ ತಲುಕಿತೋನ ಅಯ್ಯನ್ ಆಮೀನ್ ಅಜ್ನಬಿ ಓ
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केंसते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9700803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9700803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।